ज्ञानेश्वर तर साक्षात ज्ञानाची मूर्ती होते. नामदेवाची भक्ती त्या मानानं वेडी बगडी होती. पण म्हणजे तो ज्ञानेश्वरांचा महिमा ओळखत नव्हता असं नाही. म्हणून नामदेवही म्हणतात, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव ज्ञानेश्वर.
आळंदी हे गाव, आळंदी हे गाव, आळंदी हे गाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव हो. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव, दैवताचे नाव, दैवताचे नाव ज्ञानेश्वर, दैवताचे नाव ज्ञानेश्वर. आळंदी हे गाव, आळंदी हे गाव, गाव आळंदी हे गाव, आळंदी हे गाव, गाव आळंदी हे गाव. चौऱ्याऐंशी सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा, चौऱ्याऐंशी सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा, चौऱ्याऐंशी सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा. बेटी बेटी मेरा, तो सुख सोहरा, तो सुख सोहरा काय वाणी, तो सुख सोहरा, तो सुख सोहरा काय वाणी. आळंदी हे गाव, 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 गाव आळंदी हे गाव. विमानांची दाटी पुष्पांचा वरुषाव, विमानांची दाटी पुष्पांचा वरुषाव, स्वर्गी स्वर्गी हुनि देव करीताती, स्वर्गी हुनि देव, स्वर्गी हुनि देव करीताती. आळंदी हे गाव, आळंदी हे गाव, गाव आळंदी हे गाव, आळंदी हे गाव, आळंदी हे गाव. नाम म्हण देवा चलत अठाया, नाम म्हण देवा चलत अठाया, नाम म्हण, नाम म्हण, नाम म्हण दे या जाया विश्रांती घ्यावया विश्रांती घ्यावया कल्पवरी विश्रांती घ्यावया विश्रांती घ्यावया कल्पवरी आळंदी हे गाव आळंदी हे गाव आळंदी हे गाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव हो आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव दैवताचे नाव ज्ञानेश्वर दैवताचे नाव ज्ञानेश्वर आळंदी हे गाव आळंदी हे गाव